आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां बागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. नॅशनल डेमॉक्रेटीक अलायन्स एनडीएन एकमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आपले फुडारी वेंचून काडल्यात. नवी दिल्लीन प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानार एनडीए फुडाऱ्यांच्या बसकेन मोदी हांच्या फुडारपणा खाला एनडीए सरकाराच्या काळांत फाटल्या 10 वर्सांत भारतान दर एका मळार सगळ्या वटांनी उदरगत पळयल्या असो उल्लेख करून थाराव पास जालो. 6 दशकां उपरांत सलग तिसरे खेप देशांतल्या लोकांनी पुराय भोवमतान घटमूट फुडारपण वेंचून काढला अशें थारावान म्हळां. हे बसकेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आनी भाजपचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग आनी अमित शाह हाजीर आशिल्ले. तेलुगु देशम पक्षाचे मुखेली एन चंद्रबाबू नायडू, जनता दल युनायटेडाचे मुखेली आनी बिहारचे मुखेलमंत्री नितीश कुमार आनी एनडीए घटक पक्षांचे हेर फुडारी ह्या बसकेंत हाजीर आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल 17वी लोकसभा विसर्जित केली. आयएनडीआय आघाडीच्या भागीदारांशी केंद्रान सरकार घडोवपाची रणनीती थारावपा खातीर काल नवी दिल्लीन बसका जाली. ही बसका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांच्या सरकारी निवासस्थानार जाली. बसके उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना तांणी सांगले, युती भागीदारांनी देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचेर चर्चा केली. काँग्रेस फुडारी सोनिया गांधी, राहुल गांधी आनी प्रियंका गांधी, जेएमएमच्यो कल्पना सोरेन, आपचे संजय सिंग, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडीचे तेजस्वी यादव, सीपीआयएमचे फुडारी सीताराम येचुरी, राष्ट्रवादी एसपीचे प्रमुख शरद पवार, डीएमकेचे मुखेली एम के स्टॅलिन आनी हेर ह्या बसकेन हाजीर आशिल्ले. गोयच्या उद्देगीक वसणुकेनी आपआपल्या ईटीपी प्लांटांतल्यान स्वताच्या प्रदुशीत टाकाऊंचो विलो लावचो, खंयच्या कंपनीचो प्लांट बंद आसत जाल्यार सरकार त्या कंपनीक ती कंपनी बंद करपाक लायतली अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. उद्देजकांनी स्वताचो कोयर तशे घाणयारे उदकाचो विलो लावप गरजेचे आसा अशें तांणी ह्या वेळार उलयतना म्हळें. गोंयांत बऱ्याचशा वाठारांनी हॉटेल उद्देजक तशेंच कांय कंपन्यो आनी कांय वीजबाबदार लोक कोयर रस्त्याच्या कुशीक हाडून उडयतात अशें नदरेक आयलां. कोयराचो विलो लावपाक सरकारान फावो त्यो सुवात्यो उपलब्ध करून दिल्यात, मात तरीकूय बुरशेपणा करपाचे सत्र सुरूच आसता. याफुडे अशे करप्या आड सरकार खर कारवाय करतली अशी ताकीद मुखेलमंत्र्यांनी कोयर उडोवप्यांक दिल्या. पंचायती योग्य तरेन कोयराचे वेवस्थापन करून नितळसाणीक हातभार लायता त्या पंचायतींक चड निधी मेळटलो. नितळसाण राखपी पंचायती खातीर सरकार आलायत्या निधीची तजवीज करतलो. तशेंच जे उद्देग प्रदुशीत उदक एसटीपी प्रकल्पांत सोडटात तांचेर खर कारवाय करपाची शिटकावणी मुखेलमंत्री उत्तर प्रमोद सावंत हांणी दिल्या. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान पणजेत कार्यावळ जाली. हे कार्यावळीत मुखेलमंत्री उत्तर प्रमोद सावंत हे मुखेल सोयरेन उलयताले. पर्यावरण मंत्री अलेक्स इक्वेरा, आयसीडीचे अध्यक्ष अलेक्स रॅजिनाल, प्रदुशण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. कोयर वेवस्थापना खातीर सरकार कोट्यांनी रुपया खर्च करता तरी सुद्दां कांय लोक पोतयांनी कोयर भरून रस्त्याचे कुशीक उडयतात. लोकांनी कोयर रस्त्याचे कुशीक उडोवपाचो न्हय अशें आवाहन मुखेलमंत्री उत्तर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार केलें. गोंय हे सैमान नटिल्ले राज्य, ताका लागून गोंयांत 5 वेसार नितळ दवरप प्रत्येक गोंयकाराची जापसालदारकी आसा अशें मत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. जागतीक पर्यावरण दिसा निमतान काल आयोजित केल्ल्या कार्यावळीत मुखेल सोयरेम ते उलयताले. ह्या सुवाळ्या वेळार ग्रीन इनिशिएटिव्ह घेवन काम करपी उद्देगीक कंपनी पंचायत हांकां ग्रीन सर्टिफिकेशन मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी दिवपाची कार्यावळ जाली. ठाणे आनी मेणकुरे पंचायतीक ग्रीन सर्टिफिकेशन फावो जाला. पर्यावरणपूरक पर्यायाचो उपेग करपी ह्या पंचायतींक सरकार अतिरिक्त निधी दितले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. हे शिवाय फुडारान अशा पद्दतीन काम करपी उद्देग पंचायत, नगरपालिका तशेंच शाळा आनी महाविद्यालयांत ग्रीन सर्टिफिकेशन दितले अशी घोशणा मुखेलमंत्री सावंत हांणी केल्या. रेड्यूस, रियूज आनी रिसायकल ह्या पद्दतीचो उपेग करून प्रदुशण विरयत गोंय दवरप ही फक्त सरकाराचीच न्ही जाल्यार प्रत्येक गोंयकाराची जापसालदारकी अशें तांणी म्हळां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.